आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनीरत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दुसरे के साथ कोलॅबरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है। मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं।
राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं। या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या एरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं। जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे। या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही। या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला। बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं। बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे। संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे। सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत। निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत। नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे। परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार। नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।